सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आजच्या उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मला खात्री आहे की आपण बरे आहात आणि पुन्हा एकवार परमेश्वराचे पवित्र वचन ऐकण्याकरिता आणि त्या वचनांचे अध्ययन करण्याकरिता तयारीत बसलेले आहात. कसा काय गेला आपला आजचा दिवस श्रोत्यानो? काय सर्व काही सुरळीत झाले? होऊ शकतं की अनेकांच्या जीवनामध्ये सर्व काही सुरळीत झालेले आहे, परंतु अनेक श्रोता लोक आहेत की जे अद्यापही संघर्षातून जात आहेत. जीवनामध्ये बऱ्याच समस्या आहेत, आजार आहेत, दुःख आहेत, संकटे आहेत. परंतु घाबरून जाऊ नका. जिवंत परमेश्वरावर भरोसा ठेवा. तो सर्व परिस्थितीमध्ये तुमची मदत करण्याकरिता, तुमचे रक्षण करण्याकरिता आणि तुमचे मार्गदर्शन करण्याकरिता तयारीत आहे. तो तुमचा आणि माझा निर्माण करता आहे आणि त्याला आमच्या जीवनातील सर्व काही ठाऊक आहे. त्याच्यापासून काहीच लपलेले नाही. मनुष्यतानो, जर आज आपण निराश आहात किंवा आपल्या मनात काळजी आहे, आपण दुःखी आहात, तर त्या सर्व गरजा, ते सर्व दुःख, आपल्या सर्व गोष्टी जिवंत परमेश्वराला सांगा आणि त्याच्याजवळ मदत मागा. तो प्रत्येकाची मदत करण्यास तयार आहे. आजच्या अध्ययनाकडे वळण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपणाकरिता सादर करीत आहे हे एक मधुर गीत. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र 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 परमेश्वर पित्या, तू जो स्वर्ग सिंहासनावर विराजमान आहेस, तू जो आमचा निर्माण करता आहेस, ज्या तुझी दृष्टी आमच्यावर सतत असते, त्या तुझी स्तुती प्रशंसा करीत आम्ही तुझ्या अंगणात प्रवेश करीत आहोत. आम्ही तुझी उपासना करीत आहोत. धन्यवाद असो प्रभू, कारण तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलास. तू आमचा रक्षक, आमचा सहायक झालास. तुझ्याच कृपेने आज आम्ही जिवंत आहोत आणि ह्या पृथ्वीवर वावरत आहोत, चालत आहोत। पवित्र प्रभू, जरी आम्ही चुकलो, तुझ्यापासून दूर गेलो, तरी सुद्धा तू आम्हाला सोडलेलं नाहीस। आम्ही अनेकदा प्रभू तुझ्या आज्ञा तोडलेल्या आहेत, परंतु तू आम्हाला धिक्कारलेलं नाही। जेव्हा जेव्हा आम्ही तुझ्याजवळ आलो, तू आमचा स्वीकार केलास, तू आमच्या पापांची क्षमा केलीस आणि तू आम्हाला पुन्हा जवळ घेतलेस। ही तुझी महान कृपा आहे, तुझी दया आहे। पवित्र प्रभू, ह्या वेळेला त्या सर्व लोकांना मी तुझ्या समक्ष आणत आहे जे आजारी आहेत, बिछाण्याला खिळलेले आहेत। अशा सर्व लोकांच्या शरीराला तू स्पर्श कर, त्यांच्या विकारांना तू दूर कर, त्यांना आरोग्य दे। होते प्रभू की प्रत्येक व्यक्तीचा विश्वास तुझ्यावर वाढावा। आज प्रत्येकाला तू आपली शक्ती पुरीव, आपली सहायता पुरीव आणि प्रत्येकाची तू मदत कर, त्यांच्यावर तू कृपादृष्टी कर। सर्व कुटुंबांवर आशीर्वाद पाठव, जे लोक संकटात आहेत त्यांचं रक्षण कर, जी लहान लेकरे आज अनाथ आहेत, ज्यांचं कोणीच नाही, त्यांना तू सावरून धर प्रभू। प्रत्येकाचे अश्रुपूस आणि प्रत्येक कुटुंबावर आशीर्वाद पाठव। आजच्या वचनाच्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर, हे वचन समजण्याकरिता तू आम्हाला बुद्धी आणि मार्गदर्शन पुरव। प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक। आमेन। श्रोतनो, आज आम्ही पवित्र शास्त्र बायबलच्या अध्ययनाविषयी काही शिकणार आहोत। दुसऱ्या महान विषयापर्यंत, प्रेरणेच्या विषयापर्यंत आम्ही आता पोहोचलो आहोत। देवाने आपल्या दैवी प्रेरणेने लेखकांना प्रेरित करून पवित्र शास्त्राचे लेखन करून घेतले। त्यांना त्याने शब्दन शब्द लिहायला सांगितला नाही किंवा शुद्ध लेखन करायला सांगितले नाही, तर त्यांना देवाने त्याच्या वतीने लेखन करण्याची दैवी प्रेरणा दिली। या सिद्धांतावर मी वैयक्तिकरित्या विश्वास ठेवते। याचा अर्थ असा की पवित्र शास्त्र हे अधिकार असलेले विधान आहे आणि त्यातील प्रत्येक शब्द आमच्याकरिता व आमच्यासाठी या युगामध्ये देवाचे वचन आहे। ईश्वरी प्रेरणा ही प्रगटीकरणाची खात्री देते आणि नेमके हेच हे पुस्तक आम्हाला सांगते। पवित्र शास्त्राचे दोन लेखक पेत्र व पॉल यांनी या संदर्भात निश्चित असे काही सांगितले आहे। पौलाचे शेवटचे पत्र तिमथ्याला दुसरे पत्र 3:16-17 पॉल लिहितो। तिमथ्याला दुसरे पत्र 3:16-17 संपूर्ण शास्त्र लेख देवाने प्रेरलेला आहे आणि तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायपणाचे शिकवणे याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व चांगल्या कामास सज्ज व्हावा। तसेच पेत्राचे दुसरे पत्र 1:21 पेत्र लिहितो। पेत्राचे दुसरे पत्र 1:21, कारण भविष्यवाद कधी माणसाच्या इच्छेने आला नाही, तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरलेले होते ते देवापासून बोलले। हे लेखक श्रोतांनो, देवाच्या पवित्र आत्म्याने प्रेरलेले होते हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे। बिशप वेस्टकॉट यांनी असे म्हटले की जसे आत्मा व शरीर अपरिहार्यपणे आवश्यकरित्या एक करण्यात आलेले आहेत, तसे पवित्र शास्त्रात शब्द विचारांशी जुळलेले आहेत। डॉक्टर केपर यांनी म्हटले, सुरा विना संगीत असणे, आकड्या विना अंगगणित असणे, शब्दाविना विचार असणे असू शकत नाही। लक्षात घ्या, पवित्र शास्त्रातले विचार नाहीत तर शब्द प्रेरित झालेले आहेत। एका छोट्या मुलीची एक विचित्र अशी गोष्ट आहे की तिने एका प्रसिद्ध गवय्याकडून संगीताचे धडे गिरवले। तिच्या गायनाच्या कार्यक्रमासाठी तिच्या संगीताचा गुरु हजर होता। कार्यक्रम संपल्यावर आपल्या गायनाविषयी आपल्या गुरुची प्रतिक्रिया जाणण्यासाठी ती उत्सुक होती, पण तिचे अभिनंदन करायला तिचा गुरु तिच्याकडे आला नाही आणि तिने तिच्या मैत्रिणीला म्हटले, गुरुजी काय म्हणाले? तिच्या निष्ठावान मैत्रिणीने तिला उत्तर दिले, तुझे गायन स्वर्गीय होते असे गुरुजी म्हणाले। त्या मुलीचा या उत्तरावर विश्वास बसला नाही आणि तिने पुन्हा मैत्रिणीला विचारले, गुरुजी नक्की असेच म्हणाले का? यावर त्या मैत्रिणीने उत्तर दिले, नाही, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसाच होता। यावर त्या मुलीने आग्रह धरून म्हटले, मला गुरुजींचे नेमके शब्द सांग. त्या मुलीने गुरुजींचे नेमके शब्द तिला सांगितले. तिच्या गुरुजीने तिच्या गायनाविषयी म्हटले होते की तिचे गायन अमानवी आवाज होता. स्पष्ट आहे श्रोतांनो की स्वर्गीय गायन व अमानवी आवाजात फरक आहे. नेमके शब्द महत्वाचे आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा की पवित्र शास्त्राचे फक्त विचारच नाहीत तर शब्द प्रेरित आहेत. उदाहरणार्थ सैतानाला खोटे बोलण्याची प्रेरणा देण्यात आली नाही, परंतु त्याने खोटे सांगितले याची पवित्र शास्त्रात नोंद आहे. पवित्र शास्त्रातले शब्द ईश्वरी प्रेरणेद्वारे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने जुन्या करारातील देवाच्या वचनातील अवतरे देऊन अनेकदा म्हटले असा शास्त्रलेख आहे. जे देवाला सांगायचे होते ते पवित्र शास्त्राच्या लेखकांनी लिहिले. पवित्र शास्त्रातले दुसरे पुस्तक निर्गम याच्या 20व्या अध्यायातील पहिल्या वचनात लिहिले आहे. निर्गम 20वा अध्याय पहिले वचन, आणि देव ही सर्व वचने बोलला तो म्हणाला. देव बोलला आणि तो जे बोलला ते मोशेने लिहून काढले. पवित्र शास्त्राची अनेक उत्कृष्ट हस्तलिखिते गेल्या अनेक वर्षांमध्ये सापडली आहेत. ब्रिटिश वस्तुसंग्रहालयाचे म्युझियमचे संचालक व मुख्याध्यापक ख्रिस्तवासी डॉ जॉर्ज गॅनन यांनी ब्रिटनमधील हस्तलिखितांविषयी म्हटले, ही हस्तलिखिते आहेत ही एक फायद्याची गोष्ट आहे. पवित्र शास्त्राच्या लेखांच्या विश्वसनीयतेविषयी त्याच्या सर्वसामान्य वाचकांना दिलासा वाटेल. हस्तांतरित झालेल्या लेखासाठी साहजिक असलेल्या कमी महत्वाचे असे शब्दांचे बदल सोडले तर नवीन करार आमच्यापर्यंत शाबूत नीट पोहोचला आहे. आम्ही आता या गोष्टीची खात्री बाळगू शकतो की जे पवित्र शास्त्र आमच्याजवळ आहे ते मूळ हस्तलिखिताशी अगदी जुळणारे आहे, आणि मी त्या मूळ हस्तलिखितांविषयी ईश्वरी प्रेरणेच्या सिद्धांतावर विश्वास ठेवते. दुसऱ्या शतकातील मंडळीचे वडील आयरेनियस यांनी असे म्हटले, पवित्र ग्रंथ देवाचे वचन आहे आणि देवाच्या आत्म्यापासून आहे आणि याबाबत पवित्र शास्त्र खरोखर परिपूर्ण आहे. 5व्या शतकातल्या ईश्वर विज्ञान तज्ञाने ऑगस्टिन याने असे म्हटले, यासाठी जे चुका करू शकत नाही किंवा फसू शकत नाही त्या पवित्र ग्रंथाच्या अधिकारासमोर झुकून त्याच्या अधीन होऊया. स्पर्जन या प्रसिद्ध उपदेशकाने म्हटले की त्याचाही या ईश्वरी प्रेरणेच्या सिद्धांतावर विश्वास आहे, कारण तो म्हणतो, मी सतत हे पाहत आहे की जे शब्द देवाला निवडावसे वाटले एक वचनी शब्दांऐवजी अनेक वचनी, ते शब्द रोजच्या व्यवहारात माणसाच्या आत्म्यासाठी आशीर्वादित ठरत आहेत. श्रोत्यानो, पवित्र परमेश्वर पवित्र शास्त्राद्वारे आमच्या हृदयाशी व जीवनाशी बोलत आहे. जर आपण मार्ग भ्रष्ट झाला आहात असे आपणाला वाटते, आपण एकाकी आहात, दुःखी आहात, जर मुक्तीच्या व अनंतकालीन जीवनाच्या शोधात आहात, तर पवित्र शास्त्रातून परमेश्वर आपणाशी काय बोलत आहे, आपले कसे सांत्वन करीत आहे ते पहा. पवित्र शास्त्र उघडून ख्रिस्ताच्या नावाने त्यातील नवा करार वाचायला सुरुवात करा. 2000 वर्षांपूर्वी ज्याच्याविषयी लिहिले तो ख्रिस्त तुमच्यासाठी वास्तव ठरेल. पवित्र शास्त्र एक साधारण पुस्तक नाही, ते माणसाने देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन लिहिलेले देवाचे वचन आहे आणि त्याची सत्यता व विश्वसनीयता अनेक प्रकारे सिद्ध झालेली आहे. आपण पवित्र शास्त्र एखादे इतिहासाचे किंवा तत्वज्ञानाचे पुस्तक वाचावे किंवा कादंबऱ्यांची कथानके वाचावेत एवढ्या सहजतेने वाचू शकतो, पण तसे केल्याने त्याचा गर्भितार्थ आणि त्याचे गांभीर्य आम्हाला कधी समजणार नाही. जे पुस्तक देवाच्या आत्म्याच्या साह्याने प्रेरणेने लिहिण्यात आले त्याचे गंभीर अध्ययन करणेच योग्य आहे, परंतु श्रोत्यांनो, त्यासाठी आम्हाला देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे. आपण पाहिले की पवित्र शास्त्र देवाचे पुस्तक आहे आणि मानवाचे पुस्तक आहे. ते आपले विचार व्यक्त करणाऱ्या माणसाने लिहिले आणि तसे करताना त्यांनी देवाचे वचनही लिहिले, म्हणून केवळ देवाचा आत्मा आम्हाला ते शिकू शकतो. आम्ही जरी आमच्या बुद्धीने पवित्र शास्त्रातील सत्य शोधून काढू शकत असलो तरीही त्यातील आध्यात्मिक सत्य आम्हाला समजावी याकरिता पवित्र आत्म्याने आमची अंतकरणे व मने उघडायला हवीत. आता मन वाचूया करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 7-9 वचने. करिंथकरास पहिले पत्र दुसरा अध्याय 7-9 वचने. तर आम्ही देवाचे ज्ञान गुचा सांगतो, जे ज्ञान गुप्त ठेवलेले होते, जे देवाने पूर्वी जगाच्या अगोदर आमच्या गौरवाकरिता नेमले होते, ते आम्ही सांगतो. ते या जगातल्या अधिकाऱ्यातील कोणी ओळखले नाही, कारण त्यांनी ओळखले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभी दिले नसते. परंतु जसे लिहिले आहे की ज्या काही गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत, त्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या नाहीत व कानाने ऐकल्या नाहीत, या माणसाच्या हृदयात शिरल्या नाहीत, त्याप्रमाणे हे झाले. श्रोत्यानो, आम्हाला जे काही ज्ञान प्राप्त होते ते डोळे, कान व विचार यांच्याद्वारे होते. परंतु या वचनामध्ये पॉल सांगत आहे की काही गोष्टी अशा आहेत की त्या आम्हाला डोळे, कान व विचार शक्ती यांच्याद्वारे माहीत होऊ शकत नाहीत. मग तुम्हाला त्या कशा प्राप्त होणार? यावर पॉल पुढच्या वचनात, म्हणजे करिंथकरास पहिले पत्र दुसरा अध्याय आणि 10 वचनात लिहितो. करिंथकरास पहिले पत्र दुसरा अध्याय 10 वचन. पण देवाने आपल्या आत्म्याकडून त्या आम्हास प्रगट केल्या, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा, देवाच्या खोल गोष्टींचाही शोध करतो. या आधीचे म्हणजे 9वे वचन उत्तर क्रियेच्या वेळेस कधीकधी वापरल्या जाते, आणि ते वापरताना देवाच्या सेवकाला असे म्हणायचे असते की ज्याचे मरण झाले आहे त्याला या पृथ्वीवर असताना फारसे माहीत नव्हते, परंतु आता त्याला जे पूर्वी माहीत नव्हते ते माहीत होईल. श्रोत्यानो, हे कदाचित खरे आहे. स्वर्गात आम्हाला पुष्कळ गोष्टींचे ज्ञान होईल, परंतु या वचनाचा अर्थ तसा नाही. मरणापूर्वी फार फार आधी आमच्या आयुष्यात आम्हाला पुष्कळ गोष्टी समजण्याची गरज आहे, आणि त्या गोष्टी आम्ही नैसर्गिक साधनाने प्राप्त करू शकत नाही. पवित्र आत्माच आम्हाला त्या गोष्टी शिकवू शकतो. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना विचारले होते की माझ्याविषयी माणसे मी कोण म्हणून म्हणतात. यावर त्यांनी काही मोजकी उत्तरे दिलीत. आज जर हा प्रश्न आपण लोकांना विचारलात तर आपल्याला प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर मिळेल, कारण ख्रिस्ताविषयी अनेक दृष्टिकोन आहेत. आपण ह्या संदर्भात मत्तयकृषभवर्तमान 16:15-17 वाचूया. मत्तयकृषभवर्तमान 16:15-17 तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा शिमोन पेत्राने उत्तर देऊन म्हटले, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. मग येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, शिमोना बारोना, तू आशीर्वादित आहेस, कारण मांस व रक्त यांनी हे तुला प्रगट केले नाही, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याने प्रगट केले आहे. शिमोन पेत्राला केवळ देवाने सत्य प्रगट केले. आम्हाला ते खरंच समजावे यासाठी केवळ देवच त्याचे वचन आमच्यासाठी प्रकाशित करू शकतो. श्रोत्यानो, आज जर खरोखर आपण जिवंत परमेश्वराला जाणून घेऊ इच्छिता तर त्याच्याविषयी सर्व काही त्याच्या पवित्र वचनामध्ये सांगण्यात आलेले आहे, आणि हे पवित्र वचन प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. देवाची स्तुती असो की आमच्या मातृभाषेमध्ये आज देवाचे पवित्र वचन आमच्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. परंतु आम्ही ते वाचायला हवे, समजून घ्यायला हवे आणि ह्या वचनांवर विचार करायला हवा. ही वचने आपल्या जीवनामध्ये लागू करायला हवीत. पुष्कळदा आम्ही देवाचे वचन तर ऐकतो परंतु त्यानुसार चालत नाही, आणि त्यामुळेच आमच्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये, आमच्या देशामध्ये भांडणं आहेत, गैरसमज आहेत. लोक एक दुसऱ्यांशी बोलत नाहीत, एक दुसऱ्यांची मदत करीत नाहीत. मनुष्यतानो, आज परमेश्वराचे पवित्र वचन अगदी लक्षपूर्वक ऐकण्याची गरज आहे, आणि ऐकून त्याला जीवनामध्ये आत्मसात करण्याची, त्याप्रमाणे चालण्याची गरज आहे. कारण श्रोत्यानो, परमेश्वराचे वचन आमच्या पावलांकरिता दिव्यासारखे व आमच्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये त्याचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात, आणि तोच आम्हाला त्याच्या वचनाच्याद्वारे मार्गदर्शन पुरवतो. परमेश्वराचं पवित्र वचन सांगतं की जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. आम्ही तेव्हा धन्य आहोत जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो. आणि आम्ही कशाप्रकारे स्वतःला पापापासून दूर राखू शकतो? तर परमेश्वराच्या वचनानुसार आपला वर्तनक्रम शुद्ध ठेवून परमेश्वराचे वचन आम्हाला प्रत्येक पावलोपावली मार्गदर्शन पुरवते. हे परमेश्वराचे वचन आज आमच्याकरिता ठेवण्यात आलेले आहे आणि हे वचन फक्त घरात ठेवण्यासाठी नाही तर वाचण्यासाठी आहे, वाचून त्यानुसार चालण्यासाठी आहे. अनेक लोकांच्या घरामध्ये पवित्र शास्त्र आहेत परंतु ते वाचत नाहीत आणि त्याप्रमाणे चालत नाहीत. फक्त ते रविवारी जेव्हा मंदिरात जातात, परमेश्वराची उपासना करतात, तेव्हा देवाचा सेवक जे काही सांगतो ते ऐकून संपूर्ण सप्ताहभर ते शांत राहतात आणि देवाचे वचन न वाचताच आपले ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या की फक्त रविवारी जर आपण देवाच्या सेवकाचा संदेश ऐकणाऱ्यांमधून आहात तर तो आपणासाठी पुरेसा नाही, कारण आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी आपणाला रोज आत्मिक भोजन घेण्याची गरज आहे आणि हे आत्मिक भोजन आपण स्वतः घेऊ शकता. त्यासाठी प्रत्येक वेळेला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हे वचन आपणाकरिता उपलब्ध आहे आणि हेच आपणाला आत्मिक जीवनामध्ये कशाप्रकारे वाढावे ह्याविषयी मार्गदर्शन पुरवू शकते. मनुष्यतेनो परमेश्वराचे पवित्र वचन वाचा, त्यावर मनन करा आणि त्यातून शिका. सगळ्या गोष्टी ह्या पवित्र वचनामध्येच पवित्र शास्त्रात देण्यात आलेल्या आहे. आज मी अनेक लोकांना पाहते की ते देवाचे वचन वाचत नाहीत आणि फक्त पवित्र शास्त्र स्वतःजवळ बाळगतात आणि त्यांना कुठलेच ज्ञान नाही आणि त्यामुळेच सैतानाने त्यांच्यावर आपला कब्जा बसवलेला आहे. त्याने त्यांना आपल्या नियंत्रणात करून ठेवले आहे. त्यांचे आत्मिक डोळे त्याने बंद केलेले आहेत. त्यांच्या बुद्धीला त्याने बांधलेले आहे. म्हणून श्रोत्यांनो, आज जर आपण देवाचे वचन न वाचणाऱ्यांमधून आहात तर मी आपणाला नम्र विनंती करते की देवाचे वचन वाचा. रोज सकाळी उठून वाचा, त्यावर मनन करा आणि ते वचन आपल्या जीवनात लागू करा. फक्त दुधाच्या आहारावर जगण्याचा प्रयत्न करू नका तर पोषक अन्न घ्या आणि ते आपल्यासाठी उपलब्ध आहे. माझी आपणाला विनंती आहे की प्रतिदिवशी देवाचे वचन वाचून त्यावर मनन करून ते वचन आपण शिकून घ्या. पवित्र आत्मा तुमचा सहायक म्हणून देवाने दिलेला आहे. तो आमचा शिक्षक आहे आणि तोच हे वचन समजण्याकरिता आमचे मार्गदर्शन करतो आणि आम्हाला सहाय्य पुरवतो. आज जर आपण वचन न वाचणाऱ्यांमधून आहात तर आजपासून निश्चय करा की प्रभू, मी तुझे वचन वाचेन आणि त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करेन. तू माझी मदत कर, तूच माझे मार्गदर्शन कर. आणि श्रोत्यांनो, जेव्हा नम्र अंतकरणाने, खऱ्या अंतकरणाने ही प्रार्थना आपण देवाजवळ कराल तर देव बाप तुमची ह्या विषयात अवश्य मदत करेल आणि त्याचे वचन तोच तुम्हाला समजावून सांगेल. म्हणून आळस करू नका, आपल्या आत्मिक जीवनाविषयी सतर्क व्हा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर. पिन कोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा आहे का? marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.